स्वामी विवेकानंद। 12 जानेवारी 1863 रोजी विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी या दाम्पत्याच्या पोटी नरेंद्रचा जन्म झाला। बालवयात बिल्ले या टोपण नावाने परिचित असलेला नरेन पुढे स्वामी विवेकानंद म्हणून प्रसिद्धीस आला। नोव्हेंबर 1881 नरेंद्राला रामकृष्णांचे पहिले दर्शन झाले। मास्टर मेसन ही अत्युच्च धार्मिक पदवी नरेंद्रांनी 20 मे 1884 रोजी प्राप्त केली। एप्रिल 1886 नरेंद्र यास पहिला आत्मसाक्षात्कार झाला। नरेंद्रचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांनी 16 ऑगस्ट 1886 रोजी महासमाधी घेतली। 1888 भारत भ्रमण करण्यासाठी नरेंद्र पहिल्यांदा मठातून बाहेर पडले। डिसेंबर 1892 कन्याकुमारी येथील आत्मचिंतन, माझे जीवन मातृभूमीची उन्नती साधण्यात वेचीन असा मनोमन निश्चय केला। मे 1893 नरेंद्रांनी विवेकानंद हे नाव धारण केले। शिकागो येथील धर्म परिषदेत ऐतिहासिक भाषण केले आणि जगाला हिंदू धर्माच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती आणून दिली। तो दिवस म्हणजे 11 सप्टेंबर 1893। 15 जानेवारी 1897 पश्चिम दिग्विजयानंतर स्वामी विवेकानंदांचे भारतात आगमन आणि प्रचंड स्वागत झाले। मानवजातीच्या कल्याणार्थ श्री रामकृष्णांनी ज्या तत्वांचे विवरण करून ती प्रत्यक्षपणे त्यांच्या स्वतःच्या जीवनात साकारली आहेत, त्यांचा प्रचार करणे आणि मनुष्याच्या शारीरिक, मानसिक आणि पारमार्थिक उन्नतीसाठी ती सारी तत्वे अंमलात आणण्याकरता लोकांना सहाय्य करणे हा उद्देश घेऊन रामकृष्ण मिशनची स्थापना केली। तो दिवस 1 मे 1897। एप्रिल 1901 ते जुलै 1902 स्वामीजींचे अखेरचे आजारपण। 4 जुलै 1902 युगप्रवर्तक स्वामी विवेकानंदांची महासमाधी। स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा युवक दिन म्हणून साजरा करण्यात येतो।
स्वामीजींचे या देशाचे आणि विश्वाचे भक्त असलेले आपण सगळे बंधू भगिनी मित्रमैत्रिणींनी, चाणक्य मंडळच्या कामाचं स्वामीजी हे आराध्य दैवत आहे आणि गेली 15-20 वर्ष मी देशाचंही भाग्य आणि माझंही भाग्य मानत आलो की देशाने सुद्धा 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिवस म्हणून मान्य केला। त्यामध्ये कुठेही जाती, धर्म, पंथ, भाषा, लिंग, राजकारण, विचारधारा, पक्ष हे भेद येत नाहीत। 19व्या शतकाच्या शेवटाकडे ज्या एका संन्यासानी सांगितलं की जा साऱ्या जगाला सांगा ही पुण्य पवित्र अशी भरतभूमी पुन्हा एकदा जागी होऊ लागली। भारताच्या राष्ट्रीयत्वाचा विचार एका संन्यासाच्या तोंडून आला आणि तोही त्यांनी सांगितलं जा साऱ्या जगाला सांगा, कसे सांगा, तलवार घेऊन सांगा नाही म्हणाला तो, तुमच्या पैशाच्या बळावर जग काबीज करा आणि जगाला तुमचं म्हणणं ऐकायला लावा असं नाही सांगितलं त्याने। जा साऱ्या जगाला पवित्र आणि मंगलमय सुरात सांगा की ही पुण्य पवित्र भारतभूमी पुन्हा एकदा जागी व्हायला लागलेली आहे। आयुष्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा केव्हा ऐकलं असेल स्वामी विवेकानंद नाव, खूप मी खोल विचार करतोय केव्हा ऐकलं, मला डोळ्यासमोरच येत नाही केव्हा ऐकलं। मागे 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 लहानपणाकडे असं जात गेलो मग असं वाटणं चालू होतं की अस्तित्वाच्या कणाकणात सहजपणे लहानपणापासून स्वामीजी भरून राहिलेले आहेत। आमच्या घरामध्ये लहानपणी एक यायचे महाराज स्वामी आत्मानंद त्यांचं नाव। मी लहान असताना ते 107 वर्षाचे होते आणि त्यांनी स्वामीजींना पाहिलेलं होतं। मला ते जेव्हा जेव्हा घरात
Sample complete. Ready to continue?